सुपर हिट्स 93.5 रेड एफएम वर मॉर्निंग नंबर वन मध्ये रुद्र आहे तुमच्या सोबत आणि माझ्या सोबत कोण आहे?
हॅलो, मी नाशिक मधून बोलतोय. आता रुद्र जे आरजे होते ना त्यांचं मी ऐकलं आता ट्रॅफिक साठी.
गंमत म्हणजे तेच आरजे बोलतायत, माझंच नाव रुद्र.
सॉरी
सर, आपलं काय नाव आहे?
ओके ओके आरजे, मी कॉल केलं होतं तुम्हाला एक 5 मिनिटं आधी, बरेच तुम्ही रिसिव्ह नाही केली, मे बी बिझी असाल.
अरे रे, मी नेमका रेडिओवर बोलत होतो
तेव्हा. तुम्हाला बिझी आहे, पूर्ण नाशिक मधून फोन करतो.
अरे
मला एवढं सांगायचं, कॉलेज रोडवरती जेवढ्या गाड्या आहेत ना त्या साईडला प्रॉब्लेम कसा येतो की जे मोठ्या एक्सपेन्सिव्ह कार्स असतात त्या रस्त्यावरती उभ्या आहेत आणि शेजारनं रिक्षावाले जातात. जे टू व्हीलर वाले ना, रिक्षावाल्यांना या साईडचं काही दिसत नाही की त्यांची काही चुकी नाही, आपण त्यांना सगळ्या शिवाय जातो.
बरोबर.
आपण पाहायला गेलं तर रिच क्लास खूपच वेल एज्युकेटेड आहे, भर रस्त्यात गाडी लावून निघून जातो.
बरोबर.
आणि काहीच नाही, टू व्हीलर वाल्यांना खूप प्रॉब्लेम येतो आणि त्याच्याच बरोबर कॉलेज रोडला आपल्या कुठेच असं पेसच नाही की क्रॉस करू शकू आपण.
बरोबर.
त्याच्यावरनं चढून जावं लागतं कधी कोणाला, कसं चालणाऱ्यांनाही प्रॉब्लेम, टू व्हीलर वाल्यांनाही प्रॉब्लेम.
आणि
याच्यात आपण शिवाय कोणाला देतो तर रिक्षावाल्यांना.
बरोबर.
म्हणजे नाशिक मध्ये कोणत्या एरियात गेलात ना तुम्ही, रिक्षावाला अरे तो हा मूर्खच आहे रे, हे रिक्षावाल्यांनी असंच केलं.
बरोबर. बरोबर.
प्लीज तेवढं सांगाल मला.
डेफिनेटली. सर आपलं काय नाव?
मंगेश नाव माझं.
बरं, आपण काय करता आणि आयुष्यात?
मी आता बीएससी करतो.
नाशिक, मंगेशच्या म्हणण्याचा खऱ्या अर्थानं सिरियसली विचार करण्याची प्रचंड गरज आहे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, रस्त्यात गाडी उभी करून देणं ही समस्या कॉलेज रोड सोबतच शहरभर वेगवेगळ्या ठिकाणी, एस्पेशली जिकडं मॉल्स आहेत, सिनेमा गृह आहेत, हॉटेल्स आहेत, इकडं प्रचंड पाहायला मिळते. त्यामुळे या सगळ्या लोकांनी रस्त्यात गाडी लावताना जर असं विचार करणं गरजेचं आहे. सुपर एच 93.5 रेड एफएम वर गाडी चालवत असताना समोर दिसणारा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम कुठचा, काय असेल तुमचं उत्तर शेअर करताय तुम्ही 6601935 वर. बजाते राहो